93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्य रुद्र है तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर वन में टाइम हो चुका है
मॉर्निंग नंबर वन पर 8 बजे के आर में आज का तीन
मध्ये उन्हाळा सध्या सगळ्यांना त्रास देतो आहे आणि ह्याच त्रास देणाऱ्या उन्हाळ्याला सगळ्यात जास्त सहन करतायत ते म्हणजे मालेगावकर. राज्यामध्ये सगळ्यात जास्त पारा मालेगावचा दिसून आलेला आहे आणि सरासरीच्या तुलनेत कमाल तापमान 1 ते 3 अंशांनी वाढलेलं आहे तिकडचं आणि राज्यामध्ये सर्वात जास्त तापमान 44 डिग्री सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलेलं आहे मालेगावमध्ये. मालेगावकरांना हा उन्हाळ्याचा त्रास जरा लवकरात लवकर कमी हो. दरवर्षाचं आहे हे. ऍक्च्युली मालेगावमधलं तापमान प्रचंड वाढतं आणि त्रास होतो. दुसरीकडे कालचा दिवस अत्यंत अप्रतिम होता. काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त शहरामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये मिरवणुका काढण्यात आल्या आणि या सगळ्या मिरवणुकांची सगळी रेल चेल सगळा आनंद संपूर्ण शहरभर पसरला होता. एकूणच अप्रतिमचं सेलिब्रेशन. 3,50,000 कोटींचे 62 प्रकल्प जे आहेत ते मार्गी लागतात महाराष्ट्राच्या बाबतीत. एवढी सुखद घटना यापूर्वी कधीच घडली नसल्याचं सांगितलं जात आहे. राज्यामध्ये दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले पायाभूत सुविधा प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे त्यामुळे लगेचच अंमलबजावणी केली जात असल्याची प्रचिती यापूर्वी कधीच आली नसल्याचं बोललं जात आहे. फाईन. मॉर्निंग नंबर वन मध्ये येत हा 8 का 3 थोडीही देर में एक के साथ यहां पे होगी बातों को शुरुआत. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते राहो.